आकाशवाणी मुंबई। नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। बिहारमध्ये उद्या मुदत संपणार। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण 75% वाढवण्याचं निवडणूक आयोगाचं उद्दिष्ट। जेम अर्थात सरकारी ई मार्केटमध्ये चालू आर्थिक वर्षात 4 लाख कोटी रुपयांची विक्रमी खरेदी। स्पेन मास्टर्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताची एन सिक्की रेड्डी आणि बी सुमित रेड्डी ही जोडी उपांत्य फेरीत दाखल। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट संघाची पंजाब किंग्ज संघाशी लढत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान केले। माजी प्रधानमंत्री पी व्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, कृषी शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले। पी व्ही नरसिंह राव यांचे चिरंजीव पी व्ही प्रभाकर राव, एम एस स्वामीनाथन यांच्या कन्या नित्या राव, चौधरी चरण सिंग यांचे नातू जयंत सिंग, कर्पूरी ठाकूर यांचे चिरंजीव रामनाथ ठाकूर यांनी पुरस्कार स्वीकारले। उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर मान्यवर या समारंभाला उपस्थित होते। माजी उपप्रधानमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती उद्या पुरस्कार प्रदान करतील। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून लोकसभेच्या 102 जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच पुद्दुचेरी इथं या एकाच टप्प्यात मतदान होणार आहे। बिहारमध्ये होळी आणि बिहार स्थापना दिनानिमित्त सुट्टी असल्यानं अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख उद्या आहे। महाराष्ट्रातल्या नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर आणि रामटेक या मतदारसंघांचा यात समावेश आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यावर सर्व ठिकाणच्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल। महाराष्ट्रात प्रामुख्याने भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच लढत या टप्प्यात होणार आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी देखील अर्ज मागे दाखल करण्याचा अंतिम दिवस आज आहे। सिक्कीममधल्या 32 विधानसभा मतदारसंघ आणि अरुणाचल प्रदेशातल्या 60 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण 75% वाढवण्याचे उद्दिष्ट निवडणूक आयोगानं ठेवलंय। त्यासाठी थेट मतदान केंद्रांवर पातळीवर जाऊन आढावा घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आकाशवाणीला दिली आहे।
जनरल आढावा न घेता आपण मतदान केंद्र निघाल। 61% राज्यस्तरीय आहेत, त्यांच्यामध्ये काही ठिकाणी 75% आहे, काही ठिकाणी 80% आहे, 90% आहे, परंतु काही ठिकाणी 20% आहे आणि 25% आहे। त्या मतदान केंद्रावर आपण फोकस करून तिथे काय कारण आहे त्या कारण निराकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत।
श्रोते हो, ही पूर्ण मुलाखत आपल्याला आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर 2 भागात आज आणि उद्या संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल। यामध्ये निवडणूक यंत्रणा कशा रीतीने कार्यरत आहे, मतदारांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, उमेदवारांनी काय करावे काय करू नये यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी माहिती दिली आहे। आकाशवाणीच्या समाजमाध्यम खात्यांवर, मुंबई एअर न्यूज यूट्यूब चॅनलवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवरही ही मुलाखत आपल्याला ऐकता येईल। श्रोते हो, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे। काही जागांवर उमेदवार जाहीर झाले आहेत, काही ठिकाणी होणार आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही। अर्ज कधी भरायचे, मतदान कधी करायचं, निकाल कधी होणार हे मात्र स्पष्ट आहे। त्यामुळे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती कशी आहे, कुठून कोण निवडणूक रिंगणात उतरलंय, निवडणूक लढवण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय, राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे, स्थानिकांच्या अपेक्षा काय याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोकनिर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन येत आहे. सोमवार 1 एप्रिलपासून संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेदरम्यान आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. आकाशवाणी मराठी बातम्या हे पॉडकास्ट चॅनलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्तविभागांच्या सोशल मीडिया आणि युट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल. तेव्हा ऐकायला विसरू नका. सोमवार 1 एप्रिलपासून संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेदरम्यान दररोज लोकनिर्णय महाराष्ट्राचा. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी 5 उमेदवारांची नावं आज जाहीर केली. यात कर्नाटकातल्या बेल्लारी मतदारसंघात ई तुकाराम यांना, चामराजनगरमध्ये सुनील बोस यांना तर चिकबल्लापूरमध्ये रक्षा रामय्या यांना उमेदवारी मिळाली आहे. राजस्थानात राजसमंद इथून डॉ दामोदर गुर्जर यांना तर भिलवाडा इथून डॉ सी पी जोशी यांना काँग्रेसनं मैदानात उतरवलं आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांच्या स्नुषा डॉ अर्चना पाटील साकूरकर यांनी आज भाजपात प्रवेश केला. दरम्यान सरकारी यंत्रणा हाताशी धरून सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांना त्रास देत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि खजिनदार अजय माकन यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत सांगितलं की काँग्रेसवर प्राप्तीकर फेर तपासणीसाठी नोटीसा बजावून काँग्रेसची सर्व खाती गोठवण्यात आली आहेत. यामुळे काँग्रेसला प्रचारासाठी पैसा खर्च करता येत नाहीये आणि त्यामुळे लोकशाहीत आवश्यक असलेली समान संधी विरोधी पक्षांना मिळत नाहीये. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची चौकशी करण्यासाठी गृह मंत्रालयानं सीबीआयला मंजुरी दिली आहे. कथित गुन्हेगार सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून दिल्ली मंत्रिमंडळात मंत्री असताना सत्येंद्र जैन यांनी सुमारे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जेम अर्थात सरकारी ई मार्केटमध्ये चालू आर्थिक वर्षात 4 लाख कोटी रुपयांची विक्रमी खरेदी झाली आहे. ही रक्कम मागील वित्त वर्षांच्या तुलनेत दुप्पट असल्याची माहिती काल नवी दिल्लीमध्ये जेमचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी के सिंह यांनी पत्रकारांना दिली. यामुळे जेम पोर्टलची डिजिटल क्षमता आणि कार्यक्षमतेविषयी विश्वास व्यक्त होतो असंही ते यावेळी म्हणाले. सरकारी खरेदीमध्ये दक्षता, पारदर्शकता आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय कारभार होत असल्याचं यावरून निदर्शनास येत आहे. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी व्होकल फॉर लोकल, एक जिल्हा एक उत्पादन, स्टार्टअपचा वापर करणं यासारख्या प्रयत्नांमुळे घरगुती उद्योग करणाऱ्यांना समान संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या संधी उपलब्ध करून देणं हा यामागचा उद्देश असल्याचं सिंह यांनी सांगितलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट संघाची पंजाब किंग्स संघाशी लढत होणार आहे. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी मैदानावर आज संध्याकाळी या सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान काल कोलकाता नाईट रायडर्सनं बंगळूरच्या एम चिन्नास्वामी मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा 7 गडी राखून पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सनं यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघानं 3 सामन्यांपैकी केवळ 1च सामना जिंकला आहे. माद्रिड स्पेन मास्टर्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत काल भारताच्या एन सिक्की रेड्डी आणि बी सुमित रेड्डी या मिश्र जोडीने इंडोनेशियाच्या लीझा अयू कुसुमावती आणि रेहान कुशारजंतो या जोडीचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी हा सामना 21-14, 11-21, 17-21 अशा गुणांनी जिंकला. अंतिम सामन्यात स्थान निश्चित करण्यासाठी आता या भारतीय जोडीचा मुकाबला आज इंडोनेशियाच्या रिनो रिवाल्डी आणि पिथा मेंटर यांच्याशी होणार आहे. दरम्यान अव्वल मानांकित भारतीय खेळाडू पी व्ही सिंधू हिला महिला एकेरी सामन्यात काल थायलंडच्या काटेथोंग हिच्याकडून 26-24, 17-21, 20-22 असा पराभव स्वीकारावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. बिहारमध्ये उद्या मुदत संपणार. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण 75% वाढवण्याचं निवडणूक आयोगाचं उद्दिष्ट. जेम अर्थात सरकारी मार्केटमध्ये चालू आर्थिक वर्षात 4 लाख कोटी रुपयांची विक्रमी खरेदी. स्पेन मास्टर्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताची एन सिक्की रेड्डी आणि बी सुमित रेड्डी ही जोडी उपांत्य फेरीत दाखल. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट संघाची पंजाब किंग्स संघाशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.